नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुबोध फडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गांधीजीची विचारसरणी प्रत्येकान अंमलांत हाडून विकसीत भारत आनी स्वयंपूर्ण गोंय करपाच्या नदरेंतल्यान जापसालदारकीन वागपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. कदंबा ही गोंयच्या येरादारी मळावेली लायफ लायन आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. क्रिकेटांत यजमान भारत आनी वेस्ट इंडीज मदल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेक आयच्यान सुरवात जाली. आतां खबरो विस्तारान. सत्य, अहिंसा, सादे राहणीमान आनी देशसेवा हांकां म्हत्व दिवन गांधीजीन देशाच्या उदरगती खातीर योगदान दिलां. फकत राजकीय स्वातंत्र्य न्ही, तर देश जेन्ना आत्मनिर्भर जातलो तेन्ना खऱ्या अर्थान स्वातंत्र्याची गोडसाण देशाच्या प्रत्येक नागरिकाक चाखपाक मेळटली अशें गांधी म्हणटाले. आयज ही विचारसरणी प्रत्येकान अंमलांत हाडून विकसीत भारत आनी स्वयंपूर्ण गोंय करपाच्या नदरेंतल्यान जापसालदारकीन वागपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. ते पोरण्या गोंया गांधी जयंतीच्या शासकीय कार्यावळींत उलयताले. केंद्र सरकाराच्यो 80% येवजण्यो गोंय सरकारान यशस्वीपणान चालीक लायला. गोंय इनोव्हेशन टॅक्नॉलॉजी रिसर्च स्टार्टअपच्या माध्यमांतल्यान मुखार सरपाक लागला अशें मुखेलमंत्र्यान हे वेळार म्हणलां. स्वच्छ, सुंदर, स्वयंपूर्ण गोंय करपाक पंचायत, नगरपालिका, उद्देजक, शिक्षक तशेंच जण एका नागरिकान योगदान दिवन विकसीत भारत घडोवपाक हातभार लावचो अशें आवाहन हे वेळार मुखेलमंत्र्यांनी केलें. गोंय हें सर्वधर्म समभाव आनी शांतीकायेन रावपी राज्य. ताका लागून धार्मीक तेढ निर्माण करपी मनशांक गोंयकारांनी बळी पडचे न्ही अशें आवाहन मुखेलमंत्र्यान केलां. गांधी जयंती सयत देशाचे आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांकां तांच्या जयंती निमतान मुखेलमंत्र्यान हे वेळार आर्गां ओपली. ह्या वेळार उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक, थळावो आमदार राजेश फळदेसाय, जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकयकार, आदली मंत्री निर्मला सावंत तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. सेवा आनी सुशासन म्हणजेच सार्वजनीक सेवा आनी सुशासन ह्या मंत्रान मार्गदर्शित प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या फुडारपणाखाला सरकाराच्या प्रयत्नाविशीं आज खासा मालिका सेवा पर्व हातूंत मोदी सरकार ईशान्येकडच्या राज्यांक भारताच्या विकासाचें एक नवीन इंजीन कशें करता हे विशींचो हो आसा खासा रिपोर्ट.
पयसुल्ल्या शिमेचेर आशिल्लो ईशान्य भारत आता प्रगती, शांती आनी संभाव्यतायेन रावपाचे ठिकाण जाला. फाटल्या 11 वर्सात नरेंद्र मोदी सरकारान समावेशक उदरगती खातीर परिवर्तनकारी पद्धत आपणायल्या. इतिहासिक नदरेन दुर्लक्षित प्रदेशाचेर खासा लक्ष केंद्रीत केला. हातूंत ईशान्य वाठारात अपूर्व वाढ आनी राष्ट्रीय मुखेल प्रवाहात एकीकरण जाला. 23 मार्च 2025 दिसा नवी दिल्लीत जाल्ल्या इमर्जिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर सभेत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर उदेंत भारताच्या महत्वाच्या भूमिकेचेर भर दिलो.
साथियों, विकसित भारत के निर्माण के लिए पूर्वी भारत का विकसित होना बहुत जरूरी है और नॉर्थ ईस्ट पूर्वी भारत का सबसे अहम अंग है. हमारे लिए इसका मतलब सिर्फ एक दिशा नहीं है, हमारे लिए ईस्ट का मतलब है एम्पावर, एक्ट, स्ट्रेंथन एंड ट्रांसफॉर्म. पूर्वी भारत के लिए यही हमारी सरकार की नीति है.
नरेंद्र मोदी सरकारान लुक ईस्ट धोरणात बदल केल्यात. 2014-15 वर्षा ईशान्य उदरगत मंत्रालयाची अर्थसंकल्पीय तरतूद सुमार 2,333 कोटी रुपया आशिल्ली. ती 2024-25 वर्षा 5,900 कोटी रुपया मेरेन म्हळ्यार 2.5 पटींनी वाडल्या. तशेंच केंद्र सरकार ईशान्य वाठारांतल्या उद्देगीक उदरगती खातीर ईशान्य परिवर्तनकारी उद्देगीकरण येवजण चालीक लायता. ईशान्य प्रदेश विजन 2020 दस्तावेजात प्रदेशाच्या उदरगती खातीर एक व्यापक चौकट दिल्या, जाका लागून हो प्रदेश हेर विकसीत प्रदेशा वांगडा हाडपाक मेळटा. ताच्या खाला वेगवेगळ्या मंत्रालयांनी वेगवेगळे उपक्रम चालीक लायल्यात. भारताच्या काणयेंत मुखार आशिल्लो ईशान्य वाठार नेटान देशातल्या वाढत्या इंजिनाचो एक भाग जावपाक लागला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला महात्मा गांधींचे सपन साकार जाता. केंद्राच्यो 80% महत्वाकांक्षी येवजण्यांची कार्यवाय गोंयांत सुरू आसा आनी गोंय स्वयंपूर्णतेच्या दिकेन वता. नशामुक्त आनी नितळसाणेचे ध्येय साध्य करपाक पंचायत, नगरपालिका आनी तरणाट्यांनी सहकार्य करचें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गांधी जयंती आनी लाल बहादूर शास्त्रीच्या जयंती निमतान केलां. तशेंच दसरो आनी विजयादशमीच्यो शुभेच्छा दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
बोरीच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या मार्गदर्शन फाट्यातल्यान विद्यार्थ्यांमधी मानसीक भलायकी आणि आत्महत्या आडावपा खातीर मानसीक बरेपण, शिक्षणीक समायोजन आणि समग्र उदरगत हांचेर उपाय काढपा खातीर कॉलेज ऑफ कॉमर्सान पद्धतशीर उपक्रमांची माळ सुरू केल्या. मार्गदर्शन फाट्यान मानसीक भलायकेक चालना दिवपा खातीर जायत्यो जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यो. तातूंत मानसीक भलायके विशीं गैरसमज पयस करपा खातीर क्विज, सहानुभूती आनी संवाद, मंडला आर्ट थेरपी, मूड अवेरनेसा खातीर ओरिगामी आनी सकारात्मक घोशणा सारकिल्ले कार्यक्रम आशिल्ले. तशेंच मादक पदार्थांचो दुरुपयोग आनी ताचे दुष्परिणाम, सायबर निरोगीपण आनी जबाबदार मोबायल वापर हे विशयाचेर विशयात्मक सत्रां घडोवन हाडलीं. मार्गदर्शन फाट्यान आनी ग्रंथालय विभागान संयुक्तपणान एक सर्त घडोवन हाडली, जातूंत विद्यार्थ्यांक सामाजीक म्हत्वाच्या प्रस्नांचेर आपले विचार उक्तावपाक एक माची मेळ्ळी आनी तांचो आत्मविश्वास, संवाद कौशल्य आनी विचार वाडलो. मार्गदर्शन सेवाक व्हड प्रतिसाद मेळ्ळो. सुमार 150 विद्यार्थ्यांनी वैयक्तीक, कुटुंबीक आनी गट मार्गदर्शन सेवांचो लाव घेतलो. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य अच्युत पेडणेकार हांणी मार्गदर्शन फाट्याच्या यत्नांची तोखणाय केली आणि शिक्षणीक नदरेतल्यान सक्षम न्हय तर भावनीक नदरेन घटमूट आणि सामाजिक जापसालदारकी आशिल्ली तरणाटी पिळगी घडोवपाक अशा कार्यावळींचो म्हत्वाचो वांटो आसा असे ताणी सांगले. कदंबान गांवगिऱ्या वाठारांत येरादारीची म्हत्वाची सेवा दिल्या. कदंबा ही गोंयच्या येरादारी मळावेली लायफलायन आसा. कदंबा बस सेवा फायद्या खातीर न्ही, जाल्यार सेवा म्हण गोंय सरकार चलयता अशें ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. कांय दिसांनीच कदंबा बसीचेर स्मार्ट ट्रान्झिस कार्ड सेवा सुरू जातली आनी हे कार्ड सगळ्या कदंबा बसींनी वापरपाक मेळटले अशी म्हायती मुखेलमंत्र्यान दिल्या. ते कदंबा महामंडळाच्या 45व्या वर्धापन दिसाच्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हण उलयताले. कदंबा महामंडळांत 2000 चड कर्मचारी काम करतात. राज्यात 550 कदंबा बसी चालतात अशी म्हायती ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिल्या. जानेवारी 2026 मेरेन कदंब महामंडळाचे पुराय कामाची यंत्रणा डिजिटल जातली अशी म्हायती ह्या वेळार पंचायत मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या. ह्यान फुडें कदंबा बसीचे लोकेशन एपावरवीं उपलब्ध जातले अशें ताणी सांगले. कदंबा बसींची सेवा अजूनय गोंयांत येरादारीच्या मळावेली म्हत्वाची सेवा जावन आसा अशें मत हे वेळार मंत्री माविन गुदिनो हांणी व्यक्त केला. कृशी देवता. कृशी देवता भगवान श्री बलराम हांच्या जल्मदिसा निमतान भारतीय किसान संघाच्या शिरोडा ग्राम समितीन आयतारा 5 ऑक्टोबराक सांजवेळा 4-7 मेरेन तरवळे शिरोडा हांगचेल्ल्या श्री भूमिपुरुष सभा मंडपांत कृशी मित्र मेळावो घडोवन हाडला. प्रगत आणि आधुनिक तंत्रगिन्यानाचो वापर करून शेतकी आणि बागायतीचे उत्पन्न कसे वाढोव हे विषयाचेर अथर्व ॲग्रोवेट एजन्सीचो धनी आणि पुरोगामी शेतकार राजेश देसाय, जाल्यार गांव उदरगत समन्वयक गोंय विभाग महेश शिलकार, देशी गाय पोसपाचे म्हत्व आणि फायदे आणि शेतकी खात्याचे सहाय्यक विभागीय अधिकारी नितीन बोरकार, शेतकी खात्याच्यो वेगवेगळ्यो शेतकी कल्याण येवजण्यो, सवलती आणि आर्थिक मजत आणि उण्यात उणे कागदपत्रा खातीर गरजेचे ह्या विषयाचेर मार्गदर्शन दितले ते ह्या मेळाव्यात शेतकारांक अणभव आशिल्ल्या तज्ञाकडल्यान मार्गदर्शन मेळटले. हालींच ग्राम समितीन आयोजित केल्ल्या गाय आणि म्हशीच्या घटमूट आणि निरोगी वासरा खातीर सर्तीत जैतिवंत जाल्ल्यांक इनामां भेटयली. आणि बुद्धिबळा तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर पी इनियन हाणे आंध्र प्रदेशातल्या गुंटूर हंगा जाल्ल्या 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जैत मेळले. ताणे 11 चड फेरीत अपराजित राहून 7 आणि 4 अनिर्णित असे विजेतेपद पटकायले. भारतीय हवामान विभागान आज ओडिशात काय सुवात्यांनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला. येत्या 2 आसाम, मेघालय, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काय भागातही अशीच परिस्थिती उरू येता. आणि आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट मुखेल खबरो. गांधीजीची विचारसरणी प्रत्येकान अंमलात हाडून विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोय करपाच्या नदरेतल्यान जापसालदारकेन वागपाक जाय असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. कदंबा ही गोयच्या येरादारी मळावेली लायफलाईन असा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. क्रिकेटात यजमान भारत आणि वेस्ट इंडीज मधल्या 2 कसोटी मालिकेक आयच्यान सुरुवात झाली. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. मुखावेल्यो प्रादेशिक खबरो फाल्यां सकाळच्या 7:25 तो मेरेन नमस्कार.